मलाखी अध्याय 3, पहा मी माझा दूत पाठवत आहे आणि तो माझ्या पुढे मार्ग तयार करील आणि ज्या प्रभूला तुम्ही शोधता आणि ज्यात तुम्ही आनंदी होता तो कराराचा दूत अचानक आपल्या मंदिरात येत आहे, पहा तो येत आहे असे सैन्याधीश परमेश्वर म्हणतो. त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण टिकून राहणार आणि जेव्हा तो दिसेल तेव्हा कोण उभा राहील, कारण तो शुद्ध करणाऱ्या अग्नीसारखा आणि परिटाच्या खारासारखा आहे आणि तो चांदी गाळणारा व स्वच्छ करणारा असा बनेल आणि तो लेवीच्या संतानास शुद्ध करेल. तो त्यांना सोन्याप्रमाणे आणि चांदीप्रमाणे शुद्ध करेल आणि ते न्यायपणाने परमेश्वरास अर्पण करतील. तेव्हा जसे पुरातन दिवसात आणि प्राचीन वर्षात तसे येरुश्लेम व यहुदातील अर्पणे परमेश्वरास सुखकारक असतील, मग मी तुमच्याकडे न्याय निवाडा करण्यासाठी येईल आणि जादूटोना, व्यभिचार, खोटी शपथ वाहणारे आणि जे मोलकऱ्याला मोलाविषयी आणि विधवेला व अनाथाला पीडतात आणि परराष्ट्रीयांचा न्याय विपरीत करतात आणि माझे भय धरत नाहीत यांच्या विरुद्ध मी त्वरित साक्षी होईल, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो. कारण मी परमेश्वर आहे, मी कधी बदलत नाही. म्हणून याकोबाच्या मुलांनो, तुमचा नाश झाला नाही, तुमच्या पूर्वजांच्या दिवसापासून तुम्ही माझे नियम अनुसरण्याचे सोडून भलतीकडे वळले आहात, ते तुम्ही पाळले नाहीत. माझ्याकडे फिरा म्हणजे मी तुमच्याकडे फिरेन, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो. पण तुम्ही म्हणता, आम्ही कसे परत फिरावे? मनुष्य देवाला लुटणार काय? तरी तुम्ही मला लुटता. पण तुम्ही असे म्हणता, आम्ही तुझे काय लुटले आहे? मनुष्य देवाला लुटणार काय? तरी तुम्ही मला लुटता. पण तुम्ही असे म्हणता, आम्ही तुझे काय लुटले आहे? तुम्ही दशमांश व अर्पणे याविषयी मला लुटता. तुम्ही संपूर्ण राष्ट्राने मला लुटले आहे, म्हणून तुम्ही शापाने शापित झाला आहात, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो. माझ्या घरात अन्न असावे यासाठी तुम्ही संपूर्ण दशमांश कोठारात आणा, आणि तुम्ही असे केले म्हणजे मी तुमच्यासाठी आकाशाच्या खिडक्या उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हावर ओतीन की नाही याविषयी माझी प्रचिती पहा. आणि खाऊन टाकणाऱ्यांना मी तुमच्यासाठी धमकावेन, मग तो तुमच्या भूमीचे पीक नाश करणार नाही, तुमच्या बागेतील द्राक्षवेरीचे फळे अकाली गळणार नाही, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो. सर्व राष्ट्रे तुला सुखी म्हणतील, कारण तुमची भूमी आनंदाची होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो, तुमचे शब्द माझ्या विरुद्ध कठोर झाले आहेत, पण तुम्ही म्हणता, आम्ही तुझ्या विरुद्ध काय बोललो? तुम्ही म्हणालात, परमेश्वरचे सेवा करणं व्यर्थ आहे, आम्ही त्याचे आज्ञापालन केले आणि आम्ही सेनाधीश परमेश्वरापुढे शोक करत चाललो, याचा काय लाभ झाला? तर आता आम्ही गर्विष्ठांना सुखी म्हणतो. होय, जे दुष्टाई करतात ते वाढले जातात आणि जे देवाची परीक्षा पाहतात तरी सुटतात. तेव्हा जे परमेश्वरचे भय धरत असत ते एकमेकाशी बोलत होते आणि परमेश्वराने ते ध्यान देऊन ऐकले. मग जे परमेश्वरचे भय धरत असत, त्याच्या नावाचा सन्मान करत असत, त्यांच्यासाठी त्यांच्या समोर स्मरणाचे पुस्तक लिहिले गेले. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, मी हे करीन, त्या दिवशी ते माझे म्हणजे माझ्या खाजगीचे धन होतील. आणि जसा कोणी आपली सेवा करणारा आपला मुलगा याच्यावर दया करीत असतो, तसा मी त्यांच्यावर दया करीन. तुम्ही माझ्याकडे परत याल, मग दुष्ट मनुष्य आणि चांगला मनुष्य यातील फरक तुम्हाला कळेल, देवाला अनुसरणारा व न अनुसरणारा यातील फरक तुम्हाला समजेल.